ख्रिस्त मवाला भाऊस अन बिहनीस तुम्हाला केसाला प्रभु इसुने नावमा प्रेमी सलाम। आज आपले ऐकू देवनी गोठ भाग नऊ देवनी मुसाला बोलवा। युसफना मरण मागून तेना अख्खान सगळा मिसरमा राहणात ते आणि तेना वंशची खूप वर्षांसुद्धी तठ राहणात आणि तेहाला पक्का पोसा होईनात ते इस्रायली सांगायनात। खूप वर्षा मागून इस्रायलीची वस्ती पक्की वदनी मिश्री सहला आता युसफनी आणि त्यांनी तेहाला किसा करीनी मदत करेल होती ती तेहाला आठव राहेल नी होता। ते इस्रायली खल बिहूला लागणात कहा काय ते संख्येमा खूप होतात तेसाठी मिसरमा ते समयमा जो फारून राज कर होता त्याने इस्रायली साहला मिसरना गुलाम बनवात। मिश्री से इस्रायली साहवर इमारत आणि आखा सहार बांधुलासाठी दबाण करा। पक्की मेहनत नेली दे तेहनी जिंदगी बेहाल हुई गयल होती पण देवनी तेहाला आशीर्वाद दिदा आणि तेहाला वधारी पोसा होईनात। फारून हेरना काय इस्रायली साहना खूप पोसा आहात तेसाठी तेनी तेहने लोका साहला हुकम दिदा कैते इस्रायली सा अख्खेज पोसा जातने बाळकला नाईल नैमा टाकी देहून मारी टाकत। एक इस्रायली बायकोने पोसा जातने बाळकला जलम दिदा तेने आणि तेने गोहोने ते बाळकला बनी सकतांसुदी दपाडी राखा। जदव पोसाने आस बहास तेला वदारी वार दपाडी नाही सकणार तद्व तेही तेला एक डालकी मत हवा। बरुमध्ये नाईल नयने मेराला पाणी वरज रह इसात हवी दिदा जेथी ते तेला मरण थी बचवी सकत। तेनी मोठी बिहनीस तेवर नजर ठेवी होती काय तेना काय होईल। फारूनने पोसेसी डालकीला हेरनेत आणि तेने आत हेरनेत जदव तेही बाळकला हेरा काय लगेच तेला तेने पदरने पोसा तरीके लिलिदा। तेने इस्रायली बायकोला भाडो की राखा काय ती बाळकनी सांभाळ राख ती यी जाणनी होती काय ती ते बाळकनीच आस होती। जदव बाळक पुरते परमानमा मोठा होईना जठ तेला आता आसने दूधनी जरूर नी होती तेनी तेला फारूनने पोसीने पासी पासा दवाडी दिदा जेने तेना नाव मुसा पाडा। एक दिस जदव मुसा मोठा हुई गे तहा तेनी हेरा काय एक मिस्री एक इस्रायलीला जोड होता। मुसाने तेना जोडीदार इस्रायलीला बचवूला कोचीस करी। जदवा मुसाने इचारा काय तेला कोणी निहेर तहा तेने ते मिश्रीला मारी टाका आणि तेना मुर्दा दाटी दिदा पण मुसाने जी करेल होता ती कोणी हेरी गे। मुसाने जी करेल होता तेनी खबर फारूनला पडणे तहा तेने मुसाला मारी टाकूला कोचीस करी। मुसा मिसर माहून रानात पोळी गे काय जठ तो फारूनने सैनिक थी सलामत रही सक। मुसा मिसर माहून खूप दूर इसेरानमा बाळदी बनीहून राहना तो ते जागामा एक बायकोला राखना आणि तेला दोन पोसा होईनात। एक दिस जदव मुसा मेंढाचा राहता तहा तेनी हेरा काय एक झाड पेट होता पण ती झाड पेटीने राखाडीनेही हुय होता। मुसा वधारी बेस करी तेला हेरी सकाय जतेसाठी तो तेने सुंबूर घे जिसा तो पेटते झाडने सुंबूर पोहोचना तहा देवने जाबनी सांगा मुसा मुसा तुने फायनी चप्पल काढ जे जागामा तू उभा आहास ती पवित्र रहा। देव नि सांगा, मै माने लोका से दुखला हेरी मा तुला फारून पासी दवाड़ीन, जे थी तू इसरायली सहला मिसर ने गुलामी माहून बाहर लई सकस। मा तेहाला कनान देश दिन, ये विषय मैं इब्राहिमला इसाकला ने याकूबला वचन दिएल हता। मूसा नि सोदा, हेर लोका ही जानूला मागतील काय माला कोणी दवाड़ेला हा, तो माने काय सांगूला। देव नि सांगा, मा आहाव ने माला दवाड़ेला हा। तेहाला यी पण सांगजो काय मा देव आहाव, तुमना वडला इब्राहिम इसाक आणि याकूबना देव, ये माना कायमना नाव आहा। मूसा फारून पासी जावला बिह होता, कहा काय तो इचार होता काय तो बेस करी बोली नी सक होता। ते साठी देव ने मूसाना भाऊस हारूनला तेनी मदद साठी दवाड़ा। देव ने मूसाला अन हारूनला चेतवा काय फारून हटवाड़ा होईल। बाइबल ने गोट निर्गमन 1-4 अध्याय।